विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महापालिकेच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या अभियानाचं उद्घाटन आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं नागरिकांना माहिती देण्यासाठी सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत गणेश कला क्रीडा मंच इथं माहिती दालन उभारण्यात आलं आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात 2100 हून अधिक महिला आणि बालकांची तपासणी करण्यात आली. तसंच या ठिकाणी क्षयरोग रुग्णांना किटचं वाटप देखील करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त काल पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोचं आयोजन केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं. ज्योतीने तेजाची आरती या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 3D स्वरूपात या ड्रोन शोमध्ये मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूचं दर्शन देखील पुणेकरांना घडलं. पुणे शहर आणि परिसरातील रिंगरोडच्या कामाला गती मिळाली आहे. रिंगरोडच्या सोलू ते निरगुडीमधील 3 गावांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान टप्पा 2, 3 आणि 4 संदर्भातील भूसंपादन प्रक्रिया आणि मोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दिले आहेत. प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रियेसंबंधी सुरू असलेल्या कार्यवाहीचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ योगेश म्हसे यांनी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या स्तरावर तयारी सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेत एकंदर 24,000 कर्मचाऱ्यांची गरज भासणार असल्यानं निवडणूक शाखेकडून मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. आतापर्यंत 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित झाली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांसह संपूर्ण शहराची नवीन प्रभाग रचना तयार झाली आहे. ही प्रभाग रचना 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनानं विभागीय आयुक्तांकडे 17 निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. माथाडी कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कायद्यातील दुरुस्त्या मागे घेतल्या नाहीत तर राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा अडाव यांनी पुण्यात आज दिला. पुणे महसूल आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं सुरू असलेल्या धरणे सप्ताह आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनाच्या सुरुवातीला गुलटेकडी धान्य बाजारातून हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. 2025 रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी विविध मोहिमांची अंमलबजावणी महाकृषी ऍपद्वारे करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 2025 खरीप हंगामात महाकृषी ऍपवर 4,30,733 मोहिमांची नोंदणी झाली असून शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पुणे कृषी आयुक्तालयानं सांगितलं आहे. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी म्हणजेच CCMP पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांनी ऍलोपॅथी औषधांचा वापर करण्यास परवानगी देण्याचा पुण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशननं निषेध केला आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून आजपासून 24 तासांसाठी संपूर्ण वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं IMA अध्यक्ष डॉ सुनील इंगळे यांनी सांगितलं. यंदाच्या विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिक स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या यथा प्रजा तथा राजा या एकांकिकेनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावत विनोदोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चिंचवड येथील ह्रस्वदीर्घच्या मृत्युमोनी.com या एकांकिकेनं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आकुर्ड येथील विहंग कला मंडळाच्या ऑपेराची सुपारी या एकांकिकेनं पटकावलं. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात, अरविंद जामखेडकर, गो म देगलूरकर यांच्यासह संशोधन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं. मेहेंदळे यांचं काल वयाच्या 78व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. शनिवार 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 भारत इतिहास संशोधक मंडळ इथं सर्व संस्थांच्या वतीनं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज संध्याकाळी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.